नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. म्हायती आनी प्रसिद्धी खात्या वतीन आयज गोंय राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार 16 नोव्हेंबराक राष्ट्रीय पत्रकारिता दिसाच्या सुवाळ्यांत भेटयतले. राज्य आयुष सोसायटी, राष्ट्रीय आयुष मिशन आनी भलायकी सेवा संचलनालय हांच्या जोडपालवान आयज सचिवालयांत 9वो आयुर्वेद दीस मनयलो. केंद्रीय वेंचणूक आयोगाच्या कार्यावळी प्रमाण 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून गोंय राज्यातल्या लोकसभा आनी विधानसभा मतदारसंघ संबंधित मतदार वळेरी प्रसिद्ध करतले अशें राज्य मुखेल वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान कळीत केला. हवामान खात्यान 30 आनी 31 ऑक्टोबर तशेंच 1 नोव्हेंबराक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. गोंय सरकाराच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान गोंय राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर केले. राज्य पत्रकार पुरस्कार समितीन पुरस्कार जैतिवंतांची निवड केल्या. गोंय सरकार म्हायती आनी प्रसिद्धी खात्या वतीन बातमी आनी लेख ह्या प्रकारांत 10 पुरस्कार दितात. रोख 25,000 रुपया, प्रशस्तीपत्र आनी यादस्तीक स्वरुपांत हे पुरस्कार भेटयतात. राष्ट्रीय एकात्मता आनी समाजीक सलोको गटांत उत्कृश्ट संपादक म्हणून गोमंतक खबरापत्राचे संपादक राजू नायक हांकां पुरस्कार फावो जाला. ग्रामीण पत्रकारिते खातीर प्रुडंट मिडियाचे विवेक प्रभू, भौशीक भलायकी आनी नितळसाण बरपा खातीर प्रुडंट मिडियाचे विक्रम नायक, बायलां भुरगीं आनी समाजीक विशयावेल्या बातमी खातीर प्रुडंट मिडियाचे स्वप्नील तारी हांकां, जाल्यार खेळां पत्रकारिते खातीर टायम्स ऑफ इंडियाचे मार्कूस मार्गुलांव हांकां पुरस्कार फावो जाला. कला आनी संस्कृती पत्रकारिते खातीर प्रुडंट मिडियाचे शिरीष कुंकळेकार, जाल्यार उत्कृश्ट छायापत्रकार पुरस्कार टायम्स ऑफ इंडियाचे राजतिलक नायक हांकां फावो जाला. शिक्षणीक पत्रकारिते खातीर टायम्स ऑफ इंडियाची गौरी मळकर्णेकार, सरकाराच्या प्रगतीचेर लिखाणा खातीर गोवन वार्ताचे अजय लाड हांकां पुरस्कार फावो जाला. हे पुरस्कार राष्ट्रीय पत्रकारिता दिसाच्या सुवाळ्यांत 16 नोव्हेंबराक भेटयतले. प्राध्यापक अंजू साखरदांडे, सहाय्यक प्राध्यापक कुलदीप कामत आनी ज्येष्ठ पत्रकार विनायक नायक हे निवड समितीचे वांगडी आशिल्ले. राज्य आयुष सोसायटी, राष्ट्रीय आयुष मिशन आनी भलायकी सेवा संचलनालय हांच्या जोडपालवान आयज सचिवालयातल्या सेमिनार सभाघरांत आयोजित केल्ले कार्यावळींत सरकारी पांवड्याचेर 9वो आयुर्वेद दीस मनयलो. आयुर्वेदांत नवे संशोधन जावपाची तशेंच आधुनीक तंत्रगिन्यान आपणावन दुयेंतींचे अचूक रोग निदान आनी उपचार जावपाची गरज भौशीक भलायकी उपसंचालक डॉ रुपा नायक हांणी व्यक्त केली. आयुर्वेद ही एक प्राचीन उपचार प्रणाली आसून ताण तणाव, जीवनशैली आनी हेर कारणांक लागून जावपी दुयेंसांचेर एक उपेगी उपचार पद्दत म्हूण संवसारांत वळखतात. सरकार लोकांक उत्कृश्ट आयुर्वेद उपचार सुविधा दिवपा सयत आयुर्वेदीक उपचार पद्दतीक प्रोत्साहन दिता अशें डॉ नायक हांणी सांगलें. आयुर्वेद इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ ह्या आयुर्वेद दिसाचे संकल्पनेचो उल्लेख करून डॉ नायक हांणी आयुर्वेदाच्या पारंपारीक उपचार पद्दतीवरवीं मनशाची भलायकी निरोगी दवरून दुयेंसां पासून पयस कशें रावप हाचेर भर आसतलो अशें सांगलें. लोकां मदीं आयुर्वेदा विशीं जागृकताय करप आनी आयुर्वेदीक वैजकी उपचार पद्दतीचो प्रसार करप हो आयुर्वेद दीस मनोवपा फाटलो उद्देश आशिल्ल्याचें आयुष सोसायटीच्यो उपसंचालक डॉ मिनल जोशी हांणी आपल्या उलोवपांत सांगलें. सर्वसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचीव शैलेश डिसिल्वा हांणी आयुर्वेदीक उपचार पद्दतीचें म्हत्व सांगतना निरोगी भलायके खातीर मनशान नेमान योग साधना आनी व्यायाम करपाची गरज उक्तायली. ह्या वेळार आयुर्वेद उपचार पद्दतींतल्या योगदाना खातीर डॉ अनुपा नायक, डॉ गौरी प्रभू, डॉ पुष्पराज आमोणकार, डॉ सुप्रिया प्रभू, डॉ आदित्य बर्वे आनी डॉ स्वाती अणवे हांचो सत्कार केलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांकां लोकांची व्हड साथ लाभिल्ल्यान आयज तांणी येसाची तेंगशी गाठल्या. तांची दूरदृश्टी आनी सेवाभाव व्हड आसा. गोंयांत आदर्श फुडारी म्हूण काम करतना तांची कार्यक्षमता लक्षांत घेतल्यार ते बेगीनूच राष्ट्रीय फुडारी म्हूण व्हड कामगिरी करतले. साई नर्सिंग संस्थेच्या माध्यमांतल्यान तांणी केल्ले कार्य प्रेरणादायी आशिल्ल्याचें राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई हांणी सांगलें. निर्मितीचो ध्यास घेतल्यार समाजांत व्हड बदल घडोवपाक मेळटा. जायत्या जाणांचें योगदान आशिल्ल्यान आयज भारत व्हड शक्त म्हणून मुखार आयला अशें राज्यपालांनी म्हळें. भारत देश संवसारांत एक क्रमांकाचो अर्थीक सुबत्ता निर्माण करपी देश जातलो अशेंय तांणी सांगलें. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटाच्या साखळेंतल्या पद्मिनी यादस्तीक साई नर्सिंग इन्स्टिट्यूट इमारतीचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांचे हस्तुकी उक्तावण जाले. हवार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, खासदार सदानंद तानावडे, साई नर्सिंगाचे उपाध्यक्ष आमदार डॉ चंद्रकांत शेटये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष सिद्दी प्रभू पोरोप, पांडुरंग सावंत आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
महात्मा गांधीजींनी म्हणिल्ले,
स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखयल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
स्वच्छता ही सेवा.
केंद्रीय वेचणूक आयोगाच्या कार्यावळी प्रमाण 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून गोंय राज्यातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ संबंधित मतदार वळेरी प्रसिद्ध करतले असे राज्य मुखेल वेचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान कळीत केला. ते खातीर मतदार वळेरी विशेष उजळणी मोहीम निश्चित केल्या. विशेष मतदार वळेरी उजळणी कार्यावळी प्रमाण एकवटीत मतदार वळेरी आयज 29 ऑक्टोबराक प्रसिद्ध केली. मतदार वळेरे विशीं कसली कागाळ वा आक्षेप आसल्यार 29 ऑक्टोबर 2024 ते 28 नोव्हेंबर 2024 मेरेन स्विकारतले. राज्यात 9, 10, 23 आनी 24 नोव्हेंबर 2024 दिसा खासा मोहीम जातली. दावे वा आक्षेप आसल्यार ते 24 डिसेंबर 2024 मेरेन निकालांत काडटले आनी 6 जानेवारी 2025 दिसा निमणी मतदार वळेरी प्रसिद्ध जातली. मतदार आनी राजकीय पक्षांक मतदार वळेरी तपासपा खातीर 29 ऑक्टोबर 2024 ते 28 नोव्हेंबर 2024 मेरेन संबंधित मतदान केंद्रां संबंधित निर्वाचन अधिकारी आनी उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयांत उपलब्ध आसतली. मतदारांनी वळेरेंतल्या आपल्या नांवाची तपासणी करची आनी कसलीय दुरुस्ती करपाची आसल्यार तसो अर्ज भरून दुरुस्ती करून घेवची. तशेंच 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून पिरायेची 18 वर्सां पुराय करप्यांनी संबंधित अर्ज भरून आपलें नांव मतदार वळेरेंत घालून घेवचें. वेचणूक आयोगाच्या मतदार हेल्पलायन मोबायल एपाचेर आनी voters.eci.gov.in ह्या पोर्टलाचेरूय ऑनलायन ई सेवा उपलब्ध आसा. तशेंच मुखेल निर्वाचन अधिकारी गोंय हांचे कडेन www.cogoa.nic.in ह्या वेबसायटी वयल्यान अर्ज करपाक शकतात. हवामान खात्यान 30 आनी 31 ऑक्टोबर तशेंच 1 नोव्हेंबराक गडगडाटा सयत मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. ते प्रमाण ह्या 3 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. 3 दीस पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान अंदूचे दिवाळेचेर पावसाचे सावट पातळा. 30वेर बुधवारा राज्यात नरकासूर मिरवणूक जातली. ह्या पावसाचो परिणाम मिरवणुकेचेर जावपाची शक्यताय आसा. सावयवेरेच्या स्त्रीगदरा प्रकाशन संस्थेन अनंत उर्जादीप ह्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची कार्यावळ आयोजित केल्या. फाल्यां सावयवेरेच्या मदनंत सभागरांत सांजे 4 वरांचेर गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकार हांच्या मुखेल हजेरेंत हो प्रकाशन सुवाळो जातलो. आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप तशेंच पत्रकार विश्वनाथ नेने खास निमंत्रीत म्हणून ह्या सुवाळ्याक उपस्थित रावतले. मजगती दिवाळे निमतान बायलां खातीर फोवांचे वेगवेगळे पदार्थ करपाची सर्त लेगीत घडोवन हाडल्या. ह्या सर्ती खातीर 3000चे पयले, 2500चे दुसरे, 2000चे तिसरे आनी 1000चे उमेद वाडोवपी इनाम आसतले अशें आयोजकांनी कळीत केलां. साखळी मतदारसंघातल्या हरवळे ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून गौरवी नायक हांची बिनविरोध निवड जाली. उपसरपंच पदार देमगो मळीक हांची निवड जाली. पंचायत कार्यालयात ह्या दोनूय पदां खातीर वेचणूक प्रक्रिया जाली. नवनाथ आग्रे प्रताप राणे हांणी वेचणूक अधिकारी म्हणून काम पळयले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या मार्गदर्शनाखाला पालिकेची सर्वांगी उदरगत करपा खातीर आपूण वावुरतले अशें सरपंच गौरवी नायक हांणी सांगले. साखळी पालिका वाठारांतल्या रस्त्यात कुत्र्यांचेर नियंत्रण दवरपा खातीर साखळी पालिकेन वेदांता कंपनी कडेन टाको हे येवजणे खाला समजुकायेचो करार केला. परवरी सचिवालयांतल्या मुखेलमंत्र्यांचे हाजेरेंत अनिल अग्रवाल फाउंडेशना वतीन हो करार जाला. ह्या वेळार प्रिया अगरवाल, नगराध्यक्ष सिद्दीप प्रभू परोब आनी हेर नगरसेवक हाजीर आशिल्ले. शारी भागात कुत्र्यांचे समस्येचेर उपाय काडपा खातीर पालिकेन हो उपाय काडला आनी मुखेलमंत्र्यांची हे खातीर व्हड सहकार्य मेळ्ळां अशें नगराध्यक्ष परब हांणी सांगले. परत एक फावट मुखेल खबरो. म्हायती आनी प्रसिद्धी खात्या वतीन आयज गोंय राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार 16 नोव्हेंबराक राष्ट्रीय पत्रकारिता दिसाच्या सुवाळ्यांत भेटयतले. राज्य आयुष सोसायटी, राष्ट्रीय आयुष मिशन आनी भलायकी सेवा संचलनालय हांच्या जोडपालवान आयज सचिवालयांत 9वो आयुर्वेद दीस मनयलो. हवामान खात्यान 30 आनी 31 ऑक्टोबर तशेंच 1 नोव्हेंबराक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.